तुझ्यासारखी 100 ढेकळे मारल्यात चौका चौका कळलं का?
Sort of.